नमस्कार, मी नेहा कुलकर्णी। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। उद्या 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल, तर 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघांमधून भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजू पारवे यांनी तर भंडारा गोंदियामधून भाजपा उमेदवार सुनील मेंढे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील, वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकर, ठाण्यातून राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत, बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, मावळ संजय वाघेरे पाटील, सांगली चंद्रहार पाटील, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगर चंद्रकांत खैरे, धाराशिव ओमराजे निंबाळकर, शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक राजाभाऊ वाजे आणि परभणीत संजय जाधव यांना उमेदवारी दिली आहे। वंचित बहुजन आघाडीनं आज या निवडणुकीसाठी 9 उमेदवार जाहीर केले आहेत। अकोल्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर काल झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बातमीदारांना सांगितलं। आगामी निवडणुकीत ओबीसी समुदायाबरोबर आघाडी होईल, तसंच मुस्लिम आणि जैन समुदायालाही उमेदवारी दिली जाईल। बाकी जागांची अंतिम यादी 2 एप्रिलपर्यंत जाहीर होईल, असं ते म्हणाले। भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे। 1990 तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतले हे अधिकारी सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे। हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर आज संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 526 अंकांची वाढ झाली आणि तो 72,996 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 119 अंकांची वाढ नोंदवत 22,124 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।